तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
निवेदिता मॅमने इतक्या पीक लेवलला, म्हणजे इतक्या उत्तम ऍक्ट्रेस, इतक्या नोन ऍक्ट्रेस असताना हा ब्रेक घेतला. 13 वर्ष त्या घरी राहिल्या, तर मला वाटतं हे फक्त एक आईच करू शकते. आणि त्यांच्या ह्या प्रवासामध्ये काय झालं दरम्यान, आणि कधी त्यांना असं वाटलं नाही स्टेजवर परत परतावं म्हणून?
नाही, हाच तर तिचा ग्रेटनेस आहे ना. 13 वर्ष तिला एकदाही कधी असं वाटलं. तिने मध्ये 2-3 पिक्चर केले. तिने आता किंग अंकल नावाचं पिक्चर मध्ये केलं राकेश रोशनचं. पण राकेश रोशनने म्हणजे माझ्या मुलासकट आयार सकट सगळ्यांना सेटवर हे दिली होती, हॉटेलमध्ये ठेवलं होतं, तर ती करते म्हणाली. आणि फक्त मुलाच्या संगोपनाकडे लक्ष द्यावं तेवढ्याच ह्याने तिने बंद केलं होतं. ते तिचं म्हणणं असं की लहानपणी आईला नोकरी करायला लागायची तिच्या, त्यामुळे आईचं लक्ष मुलांकडे द्यायला तिला जास्त वेळ मिळायचा नाही. हे माझ्या बाबतीत होता का म्हणे मुलाच्या बाबतीत असं तिला वाटायचं. पण याच्यात मला संगोपनामध्ये मला जास्ती भाग घेता आला नाही, याच्याकडे मी ऑल द टाईम मी बाहेर असायचो. तिने मात्र सगळं सांभाळून घेतलं त्यावेळेला.
मला सांगा की तुम्ही कधी काही कुक करता का?
कुक कुक तुम्हाला मी काय थॉमस कुक वाटलो की काय? कुक बी नाही मी काय करत. आणि पण स्वयंपाकघराबद्दल मला माहिती आहे.
कुठले डबे कुठे?
हां, सगळे माहिती आहे. म्हणजे आई असताना मी आजूबाजूला स्वयंपाकघरात फिरायचो पूर्वी, त्यामुळे मला स्वयंपाकाबद्दल माहिती आहे काय करायची ती. पण मी एक्झॅक्टली कधी मी केला नाही. आमचं म्हणजे लहानपणी फार गंमत व्हायची. हे माझ्या आईला ज्ञान सॉलिड होतं. म्हणजे मला आश्चर्य वाटायचं माहिती. मी कधी चोरून स्वयंपाकघरात चिरून डबे उघडायचो खाण्यासाठी काहीतरी. अरे तो नाही रे, ती आतून सांगायची बेडरूम मधून, तो नाही रे त्याच्या बाजूचा डबा.
आणि मनाच्या कप्प्यातले आठवणींचे डबे इथे रिकामे होतात. हमपाच सिरियल कोणाला आवडायची का असा जर मी प्रश्न विचारला, तर आय एम शुअर की 100 पैकी 99 हात तरी नक्कीच वर होतील. ऐका त्यातल्या काही आठवणी थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत, अर्थात लाइट्स कॅमेरा ऍक्शन वर 93.5 रेड एफ एम. बजाते रहो
लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
कट इट.